हॅलो
पंकज माहिती ना. नमस्कार सर, मी अमित दुसराती बोलतोय आर्यवर्तमधून. हा साहेब, काय आता सध्या आपण नाशिकला असतात ना? ओके ओके ओके. तेच प्रॉपर्टी संदर्भात फोन केला होता. मग एक वेळ सॉर्ट आउट झाल्यानंतर मग फोन करतो मग तुम्हाला एक रिमाइंडर. ठीक आहे सर, राईट सर. हो हो हो, राईट सर, राईट हो, राईट राईट. हो हो हो, काही काही हरकत नाही सर. ओके, हे सॉर्ट आउट झालं की मग मी करतो सर तुम्हाला फोन. मग चालेल, येस ओके.